योहानाचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, आणि जे काही झाले ते त्याने केल्या वाचून झाले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते, आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही. देवाकडून पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला, यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करीतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, ज्याच्याविषयी मी सांगितले की माझ्या मागून जो येत आहे तो माझ्या समोर झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो, त्याने त्यास प्रकट केले आहे. आणि योहानाची साक्ष ही आहे, जेव्हा यहुदी अधिकाऱ्यांनी यरुशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की तू कोण आहे, त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्यास विचारले, तर मग आपण कोण आहात, एलिया आहात का? तो म्हणाला, मी नाही. आपण तो संदेष्ट आहात काय? त्याने उत्तर दिले, मी नाही. यावरून ते त्यास म्हणाले, आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ, स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे? तो म्हणाला, यशया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, ज्याच्या वाट सरळ करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. आणि पाठविलेले माणसे परुषांपैकी होती, आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलिया नाही किंवा तो संदेष्टाही नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता? योहानांनी त्यांना उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखीत नाही असा एक जण तुम्हामध्ये उभा आहे, तो माझ्या मागून येणारा आहे, त्याच्या वाहनाचा बंद सोडाव्यास मी योग्य नाही. यार्देनेच्या पलीकडील बेथानीस योहान बाप्तिस्मा करीत होता, तेथे या गोष्टी घडल्या. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की माझ्या मागून एक जण येत आहे, तो माझ्या पुढचा झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता तो हाच आहे. मी त्यास ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. योहानाने अशी साक्षी दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की तू ज्या कोणावर आत्मा उतरत असताना आणि स्थिर राहिलेला पाहशील, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे आणि साक्षी दिले आहे की हा देवाचा पुत्र आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यातील दोघांसह उभा असता येशूला जाताना निहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्यास म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्या दिवशी त्याच्या तिथे राहिले. तेव्हा तो सुमारे 4 वाजले होते. योहानाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा होता. त्यास त्याचा सक्का भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, आम्हास मसीहा म्हणजे ख्रिस्त सापडला आहे. त्याने त्यास येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहून पाहून म्हटले, तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. दुसऱ्या दिवशी त्याने गालिल प्रांतात जाण्याचा बेत केला आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला. येशूने त्यास म्हटले, माझ्या मागे ये. आता फिलिप्प बेतसदा म्हणजे आंद्रिया व पेत्र ह्याच्या नगराचा होता. फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेतकर आम्हास सापडला आहे. नथनेल त्यास म्हणाला, नासरेत मधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय? फिलिप्पाने त्यास म्हणाला, येऊन पहा, नतनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, पहा हा खरा इस्रायली आहे, याच्यात कपट नाही. नतनेल त्यास म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्यास उत्तर दिले, तुला फिलिप्पाने बोलावले त्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला बघितले. नतनेलाने उत्तर दिले, रब्बी आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजा आहात. येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणि तो त्यास म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल. योहानाचे शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यात दरवाजातून न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे. जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्यांच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत. येशूने त्यांना हा दाखला सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्या सोबत बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो की मी मेंढराचे द्वार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याच्या मेंढरांनी ऐकले नाही. मी द्वार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल, तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खाव्यास मिळेल. चोर तर केवळ चोरी घात व नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. जो मेंढपाळ नाही तर तो मोलकरीच आहे, आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो, आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून धरतो, त्याची दानादान करीतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढराची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे, आणि जसा पिता मला ओळखतो तसा मी पित्याला ओळखतो. तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो, आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात. आणि मी मेंढरासाठी आपला जीव देतो. ह्या मेंढवाड्यातले नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे. म्हणून या शब्दावरून यहुदी लोकात पुन्हा फूट पडली. त्यांच्यातील पुष्कळजण म्हणाले, त्याला भूत लागले आहे आणि तो वेडा आहे, तुम्ही त्याचे का ऐकता? दुसरे म्हणाले, ही वचने भूत लागलेल्या मनुष्याची नाहीत, भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय? तेव्हा यरुशलेम शहरात पुनर्स्थापनेचा सण असून हिवाळा होता आणि येशू परमेश्वराच्या भवनात शलमोनाच्या देवळीत फिरत होता. म्हणून यहुदी लोक त्याच्या भोवती जमले आणि त्यास म्हणाले, आपण कोठोर आमचे मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघडपणे सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जे कार्य करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. तेव्हा यहुदी लोकांनी त्यास दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी माझ्या स्वर्गीय पित्याकडची पुष्कळ चांगली कामे तुम्हास दाखवली आहेत, त्या कामातील कोणत्या कामाकरता तुम्ही मला दगडमार करता? यहुदी लोकांनी त्यास उत्तर दिले, आम्ही चांगल्या कामासाठी तुला दगडमार करीत नाही पण दुर्भाषणासाठी करतो, कारण तू मनुष्य असून स्वतःला देव म्हणतोस. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही देव आहा असे मी म्हणलो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दूरभाषण करता, असे तुम्ही मला म्हणता काय? मी जर माझ्या पित्याची कामे करीत नसेन तर माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवता तरी त्या कामावर विश्वास ठेवा. अशासाठी की माझ्यामध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून घ्यावे. ते त्यास पुन्हा धराव्यास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनच्या पलीकडे जेथे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी जाऊन राहिला. तेव्हा पुष्कळ लोक आले, ते म्हणाले, योहानाने काही चिन्ह केले नाही, हे खरे आहे, तरी योहानाने त्याच्याविषयी जे काही सांगितले ते खरे आहे. तेथे पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. योहानाचे शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरिया व तिची बहीण मार्ता या त्याच गावच्या होत्या. तिने सुवातिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपले केसांनी त्याचे पाय धुतले. ती हीच मरिया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता. म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, प्रभूजी बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे. पण ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्या योगे गौरव व्हावे. आता मरिया व तिची बहीण मार्ता आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. मग त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदिया प्रांतात जाऊया. शिष्य त्यास म्हणाले, रब्बी, यहुदी लोक आपल्याला आत्ताच दगडमार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तिकडे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेस लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो. पण जर कोणी रात्री चालतो तर त्यास ठेस लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नाही. येशू या गोष्टी बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे पण मी त्यास झोपेतून उठवायस जातो. म्हणून त्याचे शिष्य त्यास म्हणाले, प्रभूजी, त्यास झोप लागली असेल तर तो बरा होईल. आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. मग येशूने उघडपणे सांगितले, लाजर मरण पावला आहे आणि मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा तरी आपण त्याच्याकडे जाऊया. मग ज्याला दिदुम म्हणत तो थोमा आपल्या सोबतीच्या शिष्यांना म्हणाला, आपणही त्याच्याबरोबर मरावयास जाऊया. मग येशू आला तेव्हा त्यास कळले की त्यास कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. आता बेतानी नगर येरुश्लेम शहरापासून सुमारे 3 किलोमीटर होते आणि यहुदी लोकांपैकी पुष्कळ जण मार्था व मरिया यांच्याकडे त्याच्या भावाबद्दल त्याचे सांत्वन करण्यास आले होते. म्हणून येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्यास जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. तेव्हा मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्यास म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थाना समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेल्या प्रत्येक जण तो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. यावर तू विश्वास ठेवतेस काय? ती त्यास म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे. आणि एवढे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला एकीकडे बोलवून म्हटले, गुरुजी आले आहेत आणि ते तुला बोलावत आहे. मरियाने हे ऐकताच ती लवकर उठून त्याच्याकडे गेली. आता येशू अजून गावात आला नव्हता, पण मार्था त्यास जेथे भेटली त्याच ठिकाणी होता. तेव्हा जे यहुदी मरियेबरोबर घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, मरिया घाईघाईने उठून बाहेर जाताना पाहिल्यावर ती कबरेकडे रडाव्यास जात आहे असे समजून ते तिच्या मागे गेले. मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्यास पाहून ती त्याच्या पाया पडली व त्यास म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. तेव्हा येशू तिला व तिच्या बरोबर असलेल्या सर्व यहुदी लोकांना रडताना पाहून तो आत्म्यात खळबळला व अस्वस्थ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे? ते त्यास म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. ह्यावरून यहुदी लोक म्हणाले, पहा याची त्याच्यावर किती प्रीती होती. परंतु त्यांच्यातील कित्येक जण म्हणाले, ज्याने त्या आंधळ्याचे डोळे उघडले त्या या मनुष्यास हा मारू नये असे सुद्धा करता आले नसते काय? येशू पुन्हा अंतकरणात खळवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती व तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल, कारण त्यास मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने त्याला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाशील असे मी तुला सांगितले नव्हते काय? तेव्हा त्यांनी धोंड काढली आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. मला माहित आहे की तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो यासाठी की तू मला पाठवले आहे असे त्यांनी विश्वास धरावा. असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, लाजरा बाहेर ये. तेव्हा तो तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्याला म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. तेव्हा मरियेकडे आलेल्या यहुदी लोकांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यातल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकांनी परुषांकडे जाऊन येशूने केले ते त्यांना सांगितले. मग मुख्य याजकांनी व परुषांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. आपण त्यास असे सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान आणि राष्ट्रही हिरावून घेतील. तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य जो त्या वर्षी महायाजक होता तो त्यांना म्हणाला, तुम्हास काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सर्व राष्ट्रांचा नाश होऊ नये. तुम्हास फायदेशीर आहे हेही तुम्ही लक्षात आणत नाही. आणि हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो मुख्य याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्रासाठी मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्यांनी देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमून एक करावे. यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्यास जीवे मारवायचा आपसात निश्चय केला. म्हणून त्यानंतर येशू यहुदी लोकात उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्रेम नावाच्या नगरास गेला व तेथे आपल्या शिष्यांबरोबर राहिला. तेव्हा यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वलांडण्याच्या अगोदर आपणास शुद्ध करून घ्यावयाला बाहेर गावाहून वर युरुसलेम शहरास गेले. आणि ते येशूला शोधित होते व ते परमेश्वराच्या भवनात उभे राहून त्यांनी एकमेकांना म्हणत होते, तुम्हास काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का? आता मुख्य याजकांनी व पुरुषांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे. योहानाचे शुभवर्तमान याचा 12 अध्याय. मग येशू वलांडण्याचे 6 दिवस आधी बेतानीस आला आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले. आणि मार्था वाडीत होती, पण त्यांच्याबरोबर भोजनास बसलेल्यास लाजर हा एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे अति मोलवान सुवासिक तेल घेऊन आपले केसांनी त्याचे पाय पुसले आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले. तेव्हा त्याच्या शिष्यातला एक त्यास धरून देणारा होता, तो यहुदा इस्करियोत म्हणाला, हे सुवासिक तेल 300 चांदीच्या नाण्यास विकून ते गरीबास का दिले नाही? त्यास गरीबाची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती आणि तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घेई म्हणून तो असे बोलला. यावरून येशूने म्हटले, तिच्या वाटेस जाऊ नका. मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुदियातील पुष्कळ लोकांस कळले. आणि केवळ येशू करता नाही, तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले. पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेम शहरास येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळे घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. आणि येशूला एक शिंगरू मिळाल्यावर तो त्यावर बसला. हे सिओनेच्या कन्ये, भिवू नको. पहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पाहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते. त्यांनी लाजराला कब्रीतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले. त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याच्याविषयी साक्ष दिली, त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले. म्हणूनच लोक त्यास भेटावेस गेले. मग परुषांनी एकमेकास म्हणाले, तुमचे काहीच चालत नाही. हे तुम्ही पाहता, पहा, जग त्याच्या मागे चालले आहे. सणास उपासना कराव्यास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते. त्यांनी गालील प्रांतातील बेतसदाकर फिलिपेच्या जवळ येऊन विनंती केली की, साहेब, आपण येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिपांनी येऊन आंद्रियाला सांगितले. आंद्रिया व फिलिप यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाना जमिनीवर पडून मरून पावला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करीन. आता माझा जीव अस्वस्थ होत आहे आणि मी काय बोलू. हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच या घटकेस आलो आहे. हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर. तेव्हा आकाशवाणी झाली, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, मेघ गर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याशी देवदूत बोलला. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. तो तर आपण कोणत्या मरणाने मरणारा पाहिजे हे सुचवण्याकरिता हे बोलला. लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? यावर येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे, तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला. यासाठी की अंधाराने तुम्हास गाठू नये, कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे, तोपर्यंत प्रकाशात विश्वास ठेवा. येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. त्याने त्यांच्या समोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हे यासाठी झाले की यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, प्रभू आम्ही ऐकलेल्या वार्त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही. या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्याचे डोळे आंधळे केले, अंतकरण कठीण केले आहे. यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याविषयी बोलला. तरी यहुदी अधिकाऱ्यातूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणास सभास्थानाच्या बाहेर घालू नये म्हणून परुषामुळे ते तसे कबूल करीत नव्हते, कारण त्यांना देवाकडून गौरवपेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले. आणि येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यास पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर मी जगाचे तारण करावयाला आलो आहे. जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारित नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहेत? जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल, कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. योहानाचे शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. आता वालांडन सण अगोदर असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे हे जाणून या जगातील सोकियावर त्याची जी प्रीती होती ती त्याने शेवटपर्यंत केली. शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कोरियत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते. येशू जाणत होता की पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता. येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्य वस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कपडा घेऊन आपल्या कमरेला बांधला. त्यानंतर येशू एका घंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्यास म्हणाला, प्रभूजी आपण माझे पाय धुता काय? येशूने त्यास उत्तर दिले, मी काय करतो ते तुला कळत नाही पण ते तुला पुढे कळेल. पेत्र त्यास म्हणाला, तुम्हास माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुला धुतले नाही तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही. शिमोन पेत्र त्यास म्हणाला, प्रभूजी माझे केवळ पायच धुवू नका तर हात आणि डोकेही धुवा. येशूने त्यास म्हटले, ज्यांचे स्नान झाले आहे त्यास पायाशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांनी शुद्ध आहे. तुम्ही शुद्ध आहात पण सगळे जण नाही, कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, तुम्ही सगळे जण शुद्ध नाही. मग त्याने त्याचे पाय धुतल्यावर आपली बाह्य वस्त्र घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय? तुम्ही मला गुरु आणि प्रभू म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसंच आहे. मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरु असता तुमचे पाय धुतले तर तुम्ही पण एकमेकाचे पाय धुवावे, कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे. म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे, मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही, पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. ह्या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात. मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही, मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो, तरी ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्या विरुद्ध आपली टाच उचलली. हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो. असे बोलल्यावर येशू आत्म्यास अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यातला एक जण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल. तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकाकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असे त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, प्रभूजी तो कोण आहे? येशूने उत्तर दिले, मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईल तोच तो आहे. आणि त्याने तो घास ताटात बुचकळून तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कोरियत याला दिला. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, तुला जे करावेचे आहे ते लवकर करून टाक. पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही, कारण यहुदाजवळ डबी होती. म्हणून सणासाठी आपणास गरज आहे हे विकत घ्यावे किंवा गरीबास काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे असे कित्येकास वाटले. मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्यासाठी देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठाई त्याचे गौरव करील, तो त्याचे लवकर गौरव करील. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझा शोध कराल. आणि मी यहुदी अधिकाऱ्यांना सांगितले की मी जाईल तिकडे तुम्हास येता येणार नाही. तसे तुम्हासही आता सांगतो, मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो, तुम्ही एकमेकावर प्रीती करावी जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. शिमोन पेत्र त्यास म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता? येशूने त्यास उत्तर दिले, मी जाईन तिकडे, आता तुला माझ्या मागे येता येणार नाही, पण नंतर तू येशील. पेत्र त्यास म्हणाला, प्रभूजी मला आपल्या मागे आत्ताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईल. येशूने त्यास उत्तर दिले, माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतो, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही. योहानाचे शुभवर्तमान याचा 14 अध्याय. तुमचे अंतकरण घाबरून देऊ नका, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन. यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे. थोमा त्यास म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही, मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार? येशूने त्यास म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कुणीही येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिले आहे. फिलिप त्यास म्हणाला, प्रभूजी आम्हास पिता दाखवा म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे. येशूने त्यास म्हटले, फिलिप्पा मी इतका काळ तुमाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हास पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन, आणि त्यापेक्षा अधिक मोठी करीन, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हास दुसरा काहीवरी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्व काळ राहावे. तो सत्याचा आत्मा आहे. जग त्यास ग्रहण करू शकत नाही कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही. तुम्ही त्यास ओळखता कारण तो तुम्हा बरोबर राहतो आणि तो तुम्हा मध्ये वस्ती करेल. मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन. आता थोडाच वेळ आहे मग जग मला आणखी पाहणार नाही पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हा समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करील व स्वतः त्यास प्रगट होईल. यहुदा इस्करियोत नव्हे त्यास म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही? येशूने त्यास उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही. तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे. मी तुमच्या बरोबर राहत असता या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईन. मी तुम्हास शांती देऊन ठेवितो. मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये. मी जातो आणि तुम्हाकडे परत येईल. असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असली तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होणे अगोदर आता मी तुम्हास सांगितले आहे. यापुढे मी तुम्हा बरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा शासक येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो. हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा आपण येथून जाऊ. योहानाचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूप करतो. जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्यास आपल्या आप फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हासही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करता येत नाही. कुणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्यास फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तसेच तुम्हीही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रासाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही कारण धनी काय करतो हे दासास कळत नाही. पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व तुम्हास कळवल्या आहेत. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले आणि नेमले आहे. यामध्ये हेतू हा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास ह्या आज्ञा करतो. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे. जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हास जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते. दास धन्यापेक्षा मोठा नाही. हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याही पाठीस लागतील. त्यांनी माझी वचने पाळले तर ते तुमचेही पाळतील. पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत. मी जर आलो नसतो आणि त्याच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. जो माझा द्वेष करतो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. जी कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. तथापि त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला. हे जे वचन त्याच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते. पण जो पित्यापासून निघतो ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल. तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल. योहानाचे शुभवर्तमान याचा 16 अध्याय. तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून मी तुम्हास या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील. इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल. अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास प्रारंभापासून सांगितल्या नाहीत कारण मी तुमच्या बरोबर होतो. पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही. पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमच्या अंतकरण दुखाने भरले आहे. तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवेन आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करीन. पापाविषयी कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. नीतिमत्वाविषयी कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही. आणि न्यायाविषयी कारण ह्या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे. मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगाव्याच्या आहेत पण तुम्ही आताच त्या सहन करू शकणार नाहीत. पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यास नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे ऐकेल तेच सांगेल आणि ऐकणाऱ्या आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळतील. तो माझे गौरव करील कारण जे माझे आहेत त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवीन. जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळवील. थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. तेव्हा त्याच्या शिष्यापैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो याचा अर्थ काय? ते म्हणत होते, हा थोड्या वेळाने असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो हे आम्हास समजत नाही. आपणाला विचारावे असे त्यांना म्हणत आहे. हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, मी म्हणले की थोड्या वेळाने तुम्हास मी दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. याविषयी एकमेकांना विचारित आहात काय? मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करेल. तुम्हास दुःख होईल पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. आणि म्हणून आता तुम्हास दुःख झाले आहे तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरवून घेणार नाही. आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ह्या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे. पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेल अशी वेळ येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन. असे मी तुम्हास म्हणत नाही कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे. पुन्हा जग सोडून पित्याकडे जातो. त्याचे शिष्य त्यास म्हणाले, पहा आता आपण उघडपणे बोलत आहात, दाखला सांगत नाही. आता आम्हास कळले आहे की आपल्याला सर्व काही कळते आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणास गरज नाही. यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आता विश्वास ठेवता काय? पहा अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. पण मी एकटा नाही कारण पिता माझ्या बरोबर आहे. माझ्या ठाई तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिंकले आहे. योहानाचे शुभवर्तमान याचा 17 अध्याय। या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर। जे तू त्यास दिले आहेस त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्य मात्रावर अधिकार दिला आहेस। सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे। जे तू काम मला करायला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे। तर आता हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्या बरोबर मला जे गौरव होते त्याच्या योगे तू आपणा स्वतः बरोबर माझे गौरव कर। जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले, ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे। आता त्यांना समजले आहे की तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेस, कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहे, ती त्यांनी स्वीकारली। मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वास ठेवला। त्यांच्यासाठी मी विनंती करतो की जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेस त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत। जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्या ठाई माझे गौरव झाले आहे। आणि आता यापुढे मी जगत नाही पण ते जगत आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे। हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे। जोपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले। मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशांच्या पुत्राविषय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही। हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले, पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्याच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो। मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्याचा द्वेष केला आहे, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत। तू त्यांना जगातून काढून द्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो। जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत। तू त्यांना सत्यास पवित्र कर, तुझे वचन हेच सत्य आहे। जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे आणि त्यांनीही सत्यास पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो। मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे। हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा। तुझे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली। हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी असेल तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाचा पाया घातला त्यापूर्वी तू माझ्यावर प्रीती केली। हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे। मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे। योहानाचे शुभवर्तमान याचा 18 अध्याय। हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला। तेथे एक बाग होती, तेथे तो व त्याचे शिष्य गेले। ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती, कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे। तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परिशु यांच्याकडे कामदार मिळाल्यावर दिवे मशाली व शस्त्र घेऊन यहूदा तेथे आला। येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधत आहात? त्यांनी त्यास उत्तर दिले, नासरेतकर येशूला। तो त्यांना म्हणाला, तो मी आहे। आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्याच्याबरोबर उभा होता तो मीच आहे असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले। मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, तुम्ही कोणाला शोधता? आणि ते म्हणाले, नासरेतकर येशूला। येशूने उत्तर दिले, मीच तो आहे, असे मी तुम्हाला सांगितले। तुम्ही मला शोधित असला तर याला जाऊ द्या, जे तू मला दिले आहे त्यातून मी एकही हरविला नाही। असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले। तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला। त्या दासाचे नाव मलखे होते। तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल, पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय? मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहुद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्यावर्षी महायाजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता। एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे अशी मसलत यहुद्यात ह्याच कैफाने दिली होती। शिमोन पेत्र दुसरा एक शिष्य येशूच्या मागे चालले। तो महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशू बरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला, पण पेत्र बाहेर दाराशी उभा राहिला होता। म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले। यावरून ती तरुण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय? तो म्हणाला, मी नाही। थंडी असल्यामुळे दास कामदार कोळशाचा विस्तव पेटून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्या बरोबर शेकत उभा होता। तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले। येशूने त्यास उत्तर दिले, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात सर्व यहुदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही। मला काय विचारता? मी काय बोललो ते ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा। पहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे। त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय? येशूने त्यास उत्तर दिले, मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर, योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कैफा याच्याकडे बांधलेले पाठवले। शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता। त्यास इतर म्हणाले, तूही त्यांच्या शिष्यातला आहेस काय? त्याने नाकारले व म्हटले, मी नाही। पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला महायाजकाच्या दासापैकी एक होता तो त्यास म्हणाला, मी तुला त्याच्या बरोबर बागेत नाही का पाहिले? पेत्राने पुन्हा नाकारले आणि लागलाच कोंबडा आरवला। तेव्हा त्यांनी येशूला कैफाकडून सरकार वाड्यात नेले। तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये पण वलांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत। यास तो पिलात त्याच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता? त्यांनी त्यास उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते। पिलाताने त्यांना म्हटले, त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा। यहुदी अधिकारी त्यास म्हणाले, आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही, आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचविताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले। म्हणून पिलात पुन्हा सरकार वाड्यात गेला आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपणास माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले? येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर यहुद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, पण माझे राज्य येतले नाही। म्हणून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता, मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे, मी सत्याची साक्ष द्यावी, जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो। पिलात त्यास म्हणाला, सत्य काय आहे? आणि हे बोलून तो पुन्हा यहुद्याकडे बाहेर येला आणि त्यांना म्हणाला, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, पण तुमच्यासाठी वलांडण सणात मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे, पण तुमच्यासाठी मी यहुद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, याला सोडू नका तर बरब्बाला सोडा। आता बरब्बा हा एक लुटारू होता। योहानाचे शुभवर्तमान याचा 19वा अध्याय। नंतर पिलाताने येशूला येऊन फटके मारले तेव्हा शिपायांनी एक काट्याचा मुकुट गुफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा जागा घातला आणि ते त्याच्या पुढे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो। मग त्यांनी त्यास तापटा मारल्या। म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन म्हटले, पहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो। तेव्हा येशू काट्याचा मुकुट व जांभळा जागा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, पहा हा मनुष्य। मुख्य याजक लोक व त्याचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा। पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्यास नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही। यहुदी लोकांनी त्यास उत्तर दिले, आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या नियमशास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे, कारण त्याने स्वतःला देवाचा पुत्र केले आहे। पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, तू कोटला आहेस? पण येशूने त्यास उत्तर दिले नाही। पिलाताने त्यास म्हटले, माझ्या बरोबर तू बोलत नाही काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला माहीत नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे. यावरून पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहुदी ओरडून म्हणाले, आपण जर याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही, जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला ना करतो. म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसंबंधी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बता म्हणतात. तो वलंडनाच्या तयारीचा दिवस होता. तेव्हा सुमारे दुपारचे 12 वाजले होते आणि तो यहुद्यांना म्हणाला, पहा तुमचा राजा. यावरून ते ओरडले, ह्याला संपून टाका, त्याच वधस्तंभावर खेळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खेळावे काय? मुख्य याजकाने उत्तर दिले, आम्हास कैसराशिवाय राजा नाही. मग त्याने येशूला वधस्तंभावर खेळण्याकरिता त्याच्या हाती दिले. तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगाता म्हणतात. तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खेळले. आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला, यहुद्यांचा राजा नासुरी येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खेळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी, ग्रीक भाषेत लिहिला होता. तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, यहुद्यांचा राजा असे लिहू नका, तर याने म्हणले, मी यहुद्यांचा राजा आहे असे लिहा. पिलाताने उत्तर दिले, मी लिहिले ते लिहिले. मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खेळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले आणि जागाही घेतला. या जागेला शिवण नव्हती, तो वरपासून सरळ विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, आपण हा फाडू नये, पण तो कोणाला मिळेल हे ठरण्याकरता चिठ्ठ्या टाकून पहावे. हे यासाठी झाले की त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या जाग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून शिपाईंनी ह्या गोष्टी केल्या. पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लेपाची पत्नी मरिया आणि मग्दालिया नगराची मरिया ह्या उभ्या होत्या. येशूने जेव्हा आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याच जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, आई पहा हा तुझा मुलगा. मग तो त्या शिष्याला म्हणाला, पहा ही तुझी आई. आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्या घरी घेतले. मग आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागले आहे असे म्हटले. तेथे एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंब्याने भरलेला एक बोळा एका येजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, पूर्ण झाले आहे, आणि आपले मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता आणि शब्बात दिवशी वधस्तंभावर शरीर राहू नये, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून यहुद्यांनी पिलातांना विनंती केली की त्याचे पाय तोडून त्याला काढून घेऊन जावे. तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्यावर वधस्तंभावर खेळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय तोडले. परंतु ते येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. तरी शिपायापैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले आणि लगेच रक्त व पाणी बाहेर आले. आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे. यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा, कारण त्याचे एकही हाड मोडणार नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी झाल्या. आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, ज्याला त्यांनी वदिले ते त्याच्याकडे पाहतील. यानंतर जो अरिमथायकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता. पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले आणि त्याच्याकडे पाहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अंगरू याचे सुमारे 100 मापे मिश्रण घेऊन आला. मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यासहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले. त्यास ज्या ठिकाणी वधस्तंभावर खेळले होते तेथे एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती. त्यामध्ये कोणाला कधीही ठेवले नव्हते. तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 2. नंतर तिसऱ्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूच्या आई त्यास म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, मुली याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आई नौकरांना म्हणाली, हा तुम्हा जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. मग त्याने नौकरांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे घेऊन जा. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नौकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून त्यास म्हटले, प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक येथेच प्याले मग बेचो वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस. येशूने गालिल प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनाही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफरनहूमास गेले, पण तो तेथे फार दिवस राहिले नाहीत. मग यहुद्यांचा वालंडन सण जवळ आला व येशू यरुशलेम शहरास वर गेला आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गोरे मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले. तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना परमेश्वराच्या भवनातून घालवून दिले. सरपाचा पैसाही ओतून टाकला आणि चौरंग पालते केले व त्याने कबुतरे विकणाऱ्यांना म्हटले, यांना इथून काढा, माझ्या स्वर्गीय पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका, तेव्हा तुझ्या भवनाविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल, असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहुदिया त्यास म्हणाले, तुम्ही हे करता तर आम्हास तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही हे परमेश्वराचे भवन मोडून टाका आणि मी 3 दिवसात उभारीन. यावरून यहुदी अधिकारी म्हणाले, परमेश्वराचे हे भवन बांधण्यात 46 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीरारूपी भवनाविषयी बोलत होता, म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला. आता वालांडन सणाच्या वेळी तो यरुशलेम शहरात असता त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्या स्वतःला त्याच्यावर विश्वास नव्हता. विश्वास मनुष्याशिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची गरज नव्हती, कारण मनुष्यास काय आहे हे तो ओळखीत होता. योहानाचे शुभवर्तमान याचा 20 अध्याय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मग्दालिया नगराची मरिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढले आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसऱ्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही. म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे जण बाहेर धावत गेले, पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने उन आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली, पण तो आत गेला नाही. शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व तो कबरेस शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळ्या एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मरण पावलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता. मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले. पण इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने उन कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवले होते तेथे ते शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायाकडील बाजूस बसलेले दिसले आणि ते तिला म्हणाले, मुली तू का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही. असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला, पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, मुली तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस? तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, साहेब तू त्यास तेथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग, म्हणजे मी त्यास घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्यास इब्रू भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला शिवू नकोस, कारण मी अजून पित्याकडे वर गेलो नाही, तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो. मग्दलिया नगराची मरिया गेली आणि आपण प्रभूला पाहिल्याचे आणि त्याने आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य जेथे जमले होते येथील दरवाजे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. आणि हे बोलल्यावर त्यांनी त्यांना आपले हात आणि कूस दाखवले आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले. तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्हा शांती असो, जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवतो. एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करता त्याची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. येशू आला तेव्हा बारातील एक जलाद्युदुम म्हणत तो थोमा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी त्याच्या हातात खिळ्याची खून बघितल्याशिवाय, खिळ्याच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही. आणि पुन्हा 8 दिवसांनी त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्या बरोबर होता. आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हास शांती असो. मग तो थोमाला म्हणाला, तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ. तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन होऊ नकोस, पण विश्वास ठेवणारा हो. आणि थोमाने त्यास म्हटले, माझा प्रभू आणि माझ्या देवा. येशूने त्यास म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पहिल्या वाचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य. आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यासमोर केली, पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे. युहानाचे शुभवर्तमान याचा 21वा अध्याय. आणि ह्यानंतर पुन्हा तिबिरियाच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःच प्रगट झाला आणि अशा प्रकारे स्वतःच प्रगट केले. शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा गालिल प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यातील दुसरे दोघे जण हे बरोबर होते. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, मी मासे धराव्यास जातो. ते त्यास म्हणतात, आम्ही पण तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून तारवास चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनाऱ्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावायला आहे काय? ते त्यास म्हणाले, नाही. आणि तो त्यांना म्हणाला, तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल. म्हणून त्यांनी टाकले आणि माशाच्या घोळक्यामुळे ते त्यांना आत ओढवेना. तेव्हा त्या शिष्यावर येशूची प्रीती होती. तो पेत्राला म्हणाला, तो प्रभू आहे. शिमोन पेत्राने ऐकले की तो प्रभू आहे, प्रभू आहे. तेव्हा तो उघडा असल्यामुळे त्याने बाहेरील वस्त्र झगा न घातल्यामुळे त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचवाने ते माशाचे जाळे उडीत उडीत आले, कारण ते किनाऱ्यापासून फार दूर नव्हते पण सुमारे 200 हातावर होते. तेव्हा ते किनाऱ्यावर बाहेर आल्यावर ते कोळशाचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा. तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या निहारी करा, कारण तो प्रभू आहे हे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्यास विचारावयास शिष्यातील कोणी धजला नाही. तेव्हा येशूने भाकर घेतली आणि त्यांना दिली, तशीच मासळी दिली. येशू मरण पावलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रगट व्हायची ही तिसरी वेळ. मग त्याची निहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, युहानाच्या पुत्रा शिमोना, याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्यास म्हणाला, होय प्रभू, तू जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो. तो त्यास म्हणतो, माझी कोकरे चार. तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, युहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्यास म्हणाला, होय प्रभू, तू जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो. तो त्यास म्हणाला, माझी मेंढरे राख. तो तिसऱ्यांदा त्यास म्हणाला, युहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? पेत्र दुखी होऊन त्यास म्हणाला, प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की मी तुझ्यावर प्रीती करतो. येशू त्यास म्हणतो, माझी मेंढरे चार. मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास, पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधेल आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल. तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रगट करायला तो हे बोलला. आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, माझ्या मागे ये. तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लावून प्रभू तुला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालताना पाहिले. म्हणून त्यास बघून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू याचे काय? येशूने त्यास म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय, तू माझ्या मागे ये. तेव्हा बांधवात हे बोलणे पसरले की तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की तो मरणार नाही, पण मी येईपर्यंत त्याने राहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय. जो या गोष्टीची साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या आहेत तोच हा शिष्य आहे, आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हास माहीत आहे. आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्य आहेत, ती एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते. योहानाचे शुभवर्तमान याचा 3 अध्याय. परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो, कारण आपण जे चिन्हे करीत आहात ते कोणीही मनुष्य त्याच्या बरोबर देव असल्याशिवाय करू शकत नाही. येशू त्यास म्हणाला, मी तुम्हाला खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकदेम त्यास म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कुणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले याचे आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, ह्या गोष्टी कशा होऊ शकतील? येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तू इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरल्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही. मग मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कुणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि न्याय हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, पण त्यांची कृत्ये वाईट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही, पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे. यानंतर येशू व त्याचे शिष्य यहुदी या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्या बरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता. आणि योहान देखील शालिमान जवळ यनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी पुष्कळ होते आणि लोक तेथे जाऊन बाप्तिस्मा घेत असत. तोपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता. मग योहानाच्या शिष्यांचा एक यहुद्या बरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्यास म्हणाले, रब्बी, यार्देनेच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता आणि आपण ज्याच्याविषयी साक्षी दिली तो बाप्तिस्मा करीत आहे आणि त्याच्याकडे सगळे जात आहेत. योहानाने उत्तर दिले, मनुष्यास स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नाही तर मी त्याच्या पुढे पाठविलेला आहे. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो तो स्वर्गातून येतो सर्वांच्या वर आहे. जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही. ज्यांनी त्याची साक्ष स्वीकारली आहे त्याने देव खरा आहे यावर आपला शिक्का लावला आहे. कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो, कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही. पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. योहानाचे शुभवर्तमान याचा 4 अध्याय। येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे परुषांच्या कानी गेले आहे। असे जेव्हा प्रभूला कळले तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता, पण त्याचे शिष्य करीत होते। तेव्हा तो यहुदिया प्रांत सोडून पुन्हा गालील प्रांतात गेला आणि त्यास शोमरोन प्रांतातून जावे लागले। मग तो शोमरोन प्रांतातील सुखार नावाच्या नगरास आला। ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते। तेथे याकोबाची विहीर होती, म्हणून प्रवासाने दमलेला येशू त्या विहिरीजवळ बसला। तेव्हा सुमारे दुपारचे 12 वाजले होते। तेथे एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यास आली। येशू तिला म्हणाला, मला प्यावायला दे, कारण त्याचे शिष्य गावात अन्न विकत घ्यायला गेले होते। तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यास म्हणाली, आपण यहुदी असून माझ्यासारख्या एका शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शोमरोनी लोकांबरोबर कोणतेही व्यावहारिक संबंध ठेवत नव्हते। येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते। ती स्त्री त्यास म्हणाली, साहेब, आपण पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ जे ते जिवंत पाणी कुठून? आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो स्वतः त्याचे पुत्र व त्याचे गुरढोरे हिचे पाणी पित असत, त्यांच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्यास पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही। जे पाणी मी त्यास देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा होईल। तिसरी त्यास म्हणाली, साहेब, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या। येशू तिला म्हणाला, जा, तुझ्या पतीला बोलावून आण। तिसरी म्हणाली, मला पती नाही। येशूने तिला म्हटले, तू ठीक बोललीस की तुला पती नाही, कारण तुला 5 पती होते आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा पती नाही, हे तू खरे बोललीस। तिसरी त्यास म्हणाली, साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले। आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेम शहरात आहे। येशू तिला म्हणाला, मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे, तुम्ही या डोंगरावर किंवा यरुशलेम शहरात पित्याची उपासना करणार। तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशांची उपासना करता, तुम्हास ठाऊक आहे अशांची उपासना आम्ही करतो, कारण यहुदी यातूनच तारण आहे। तरी खरे उपासक आत्मेने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण आपले उपासक असेच असावेत अशी पित्याची इच्छा आहे। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्मेने व खरेपणाने केली पाहिजे। तिसरी त्यास म्हणाली, मी जाणते की मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला माहीत आहे। तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी सांगेल। येशू तिला म्हणाला, तुझ्याशी बोलणारा मीच तो आहे। इतक्याच त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले। तरी कोण असे म्हणाले नाही की आपण काय विचारत आहात किंवा आपण तिच्याशी का बोलत आहात। तिसरी तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा तोच ख्रिस्त असेल काय। तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले। त्याचे शिष्य त्यास विनंती करून म्हणाले, रब्बी, काहीतरी खाऊन घ्या। पण तो त्यांना म्हणाला, तुम्हास माहित नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे। यावरून शिष्य एकमेकास म्हणू लागले, ह्याला कोणी खायला आणून दिले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे। ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे। अजून 4 महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकले आहेत। कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यांनीही एकत्र आनंद करावा। एक पेरतो आणि दुसरा कापतो, अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे। ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाही ते कापायला मी तुम्हास पाठवले। दुसऱ्यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्याच्या कष्टात वाटेकरी झालेले आहात। मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातल्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्यास आपल्या बरोबर राहायची विनंती केली। मग तो तेथे 2 दिवस राहिला। आणखी कितीतरी लोकांनी त्याच्या वचनावरून विश्वास धरला आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खरोखर जे जगाचा तारणार आहे हे आम्हाला समजले आहे। मग त्या 2 दिवसात तो तिथून गालील प्रांतात निघून गेला कारण येशूने स्वतः साक्ष दिली की संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. म्हणून तो गालिल प्रांतात आल्यावर गालिलकरांनी त्याचे स्वागत केले, कारण त्याने सनास यरुशलेम शहरात केलेले सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या, कारण तेही सणाला गेले होते. नंतर तो गालिल प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कुणी एक अमलदार होता, त्याचा मुलगा कफरनहुमात आजारी होता. येशू यहुदी या प्रांतातून गालिल प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली, कारण तो मरायला टाकला होता. त्यावर येशू त्यास म्हणाला, तुम्ही चिन्हे आणि अद्भुते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही. तो अमलदार त्यास म्हणाला, प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा. येशू त्यास म्हणाला, जा, तुमचा मुलगा वाचला आहे. तेव्हा तो मनुष्य त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून आपल्या मार्गाने निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, आपला मुलगा वाचला आहे. तेव्हा केव्हापासून त्याच्यावर सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, काल दुपारी 1 वाजता त्याचा ताप गेला. यावरून ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की तुमचा मुलगा वाचला आहे, त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशू यहुदी या प्रांतातून गालिल प्रांतात आल्यावर त्याने पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे. योहानाचे शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. त्यानंतर यहुद्यांचा सण होता आणि येशू यरुशलेम शहरावर गेला. यरुशलेम शहरास मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे ज्याला इब्री भाषेत बेत सदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हल्ल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षापासून आजारी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, साहेब, पाणी हलविले जाते तेव्हा मला तळ्यास सोडवायला माझ्याजवळ कोणी नाही आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्यास म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो दिवस शब्बत दिवस होता. यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास म्हणाले, आज शब्बत आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्यांनी त्यास विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले, ज्याने तुला म्हटले, तो मनुष्य कोण आहे? पण तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास माहीत नव्हते, कारण त्या ठिकाणी लोक समुदाय असल्यामुळे येशू निष्ठून गेला होता. त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. त्या मनुष्याने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. या कारणावरून यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बत दिवशी असे कामे करत असे. येशूने त्यांना उत्तर दिले, माझा स्वर्गीय पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. यामुळे तर यहुदी यास जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण त्याने शब्बत मोडला. एवढेच नाही पण देवाला स्वतःचा पिता म्हणून त्याने स्वतःला देवासमान केले होते. यावरून येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्यास स्वतःहून करता येत नाही, कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे काही करतो ते त्यास दाखवतो. आणि तुम्ही आश्चर्य करावे म्हणून तो याहून मोठी कामी त्यास दाखवीन, कारण पिता जसा मरण पावलेल्यांना उठून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचा न्याय करीत नाही तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे, यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो ज्याने मला पाठविले त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो की मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे, कारण पित्याच्या ठाई जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठाईही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला. त्याचे आश्चर्य करू नका, कारण जेव्हा कब्रात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे. आणि ज्याने सत्कर्मे केली ती जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. मला स्वतःहून काही करता येत नाही, जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करतो आणि माझा न्याय निवाडा योग्य आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. मी जर स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही, माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि मला माहित आहे की माझ्याविषयी तो साक्ष देतो ती साक्ष खरी आहे. तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली, पण मी मनुष्याची साक्ष मान्य करीत नाही, तथापि तुम्हास तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. तो जळता व प्रकाशणारा देवा होता आणि तुम्ही काही काळ त्याच्या प्रकाशात आनंद करण्यास मान्य झालात, परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे. कारण जी कार्य सिद्धीस ज्ञानेचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्य मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे. आणखी ज्या पित्याने मला पाठवले आहे त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही कधीही त्याची वाणी ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिलेले नाही. त्याचे वचन तुम्ही आपणामध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधता कारण तुम्ही असे मानता की त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. पण तुम्ही आपल्याला जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येऊ इच्छित नाही. मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही, परंतु मी तुम्हास ओळखले आहे की तुमच्या देवाविषयी प्रीती नाही. मी आपल्या स्वर्गीय पित्याच्या नावाने आलो आहे, पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल. जे तुम्ही एकमेकाकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हास विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे? मी पित्यासमोर तुमच्यावर आरोप करीन असे मानू नका. तुम्ही ज्याच्यावर आशा ठेवता तो मोशेच तुमच्यावर आरोप लावणार आहे, कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. पण तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनावर कसा विश्वास ठेवाल? योहानाचे शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. ह्या गोष्टी झाल्यावर येशू गालिलच्या सरोवराच्या दुसऱ्या बाजूस गेला, ज्याला तिबिरिय सरोवर सुद्धा म्हणतात. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यावर तो जी चिन्ह करीत होता ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांबरोबर बसला. आता वलांडण हा यहुद्यांचा सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टीवर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार? हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी 200 चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत. त्याच्या शिष्यातला एक जण शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्यास म्हणाला, तेथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांस बसवा. त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूने त्या 5 भाकरी घेतल्या आणि त्यातले उपकार मानल्यावर त्या बसलेल्या वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यातून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, उरलेले तुकडे गोळा करा म्हणजे काही वाया जाऊ नये. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत. हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले आणि एका तारवास बसून सरोवराच्या दुसऱ्या बाजूस कफरनहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्याच्याकडे आला नव्हता आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते. मग त्यांनी सुमारे 6 किलोमीटर वल्लवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. पण तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. म्हणून त्यास तारवास घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्याला जावायचे होते त्या ठिकाणी तारू किनाऱ्यावर लावले. दुसऱ्या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या बाजूला जाऊन उभा होता त्याने पाहिले की त्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते. त्यांच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्याबरोबर त्या तारवास चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी प्रभूचे उपकार मानल्यावर त्यांनी तेथे भाकर खाल्ली। त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरी लहान तारवे आले होते। तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नव्हते। हे जेव्हा लोकांनी बघितले तेव्हा त्यांनीही होड्या घेतल्या व येशूला शोधित ते कफरनहूमास आले आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला। तेव्हा ते त्यास म्हणाले, रब्बी, आपण इकडे कधी आलात? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता। नष्ट होणाऱ्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा। मनुष्याचा पुत्र हे तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देव पित्याचे शिक्का मारला आहे। तेव्हा ते त्यास म्हणाले, आम्ही देवाचे कामे करावीत म्हणून काय करावे? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा। म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला। पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खाव्यास दिली। तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय। तेव्हा ते त्यास म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या। तेव्हा येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे, माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही। परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हास सांगितले। पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही, कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे, आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने मला जे दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे। माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन। मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, असे तो म्हणाला म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले। तेव्हा ते म्हणाले, हा येशू येसुपाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो, आता हा कसे म्हणतो मी स्वर्गातून उतरलो आहे? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही आपापल्यात कुरकुर करू नका। ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कुणीही माझ्याकडे येऊ शकत नाही। त्या शेवटल्या दिवशी मी उठवीन। संदेष्टेच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील। जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो। जो देवापासून आहे त्याने पित्याला पाहिले आहे, त्याच्याशिवाय कुणी पित्याला पाहिले आहे असे नाही। मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे। मीच जीवनाची भाकर आहे। तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि ते मरण पावले, पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही। स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे। या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल। जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे। तेव्हा येऊद्यांनी आपापल्यात वाद वाढवून म्हटले, हा आम्हास आपला देह कसा खायला देऊ शकेल? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही। जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन। कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे। जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो। जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तो सुद्धा माझ्यामुळे जगेल। स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे। तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले, हे तसे नाही। ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल। कफरनहूमास शिक्षण देत असता त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या। त्याच्या शिष्यातील पुष्कळांनी हे ऐकून म्हटले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर आत्मा जीवन देणार आहे, देहापासून काही लाभ घडवित नाही। मी तुमच्याशी बोलतो की वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत, तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत। कारण कोण विश्वास ठेवत नाही आणि आपल्याला कोण धरून देईल हे येशू पहिल्यापासून जाणत होता। तो म्हणाला, म्हणून मी तुम्हास म्हटले की कोणीही मनुष्य त्यास पित्याने ते दिल्याशिवाय तो माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यानंतर त्याच्या शिष्यातले पुष्कळजण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाहीत. तेव्हा येशू 12 जणांना म्हणाला, तुमची पण जायची इच्छा आहे काय? तेव्हा शिमोन पेत्रने त्यास उत्तर दिले, प्रभू आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि जाणतो की आपण देवाचे पवित्र पुरुष आपण आहात. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला 12 जणांना निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान आहे. हे त्याने शिमोनाचा पुत्र यहुदा इस्करियोत याच्याविषयी म्हटले होते, कारण 12 जणातला तो एक असून त्यास धरून देणारा होता. योहानाचे शुभवर्तमान याचा 7 अध्याय. यानंतर येशू गालिल प्रांतात फिरू लागला, कारण यहुदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहुदी या प्रांतात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता, म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, तू इथून निघ आणि यहुदिया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत. जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असेल तर स्वतः जगाला प्रगट हो. कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यावरून येशू त्यांना म्हणाला, सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही, तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे. जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही, पण हे माझा द्वेष करते, कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांची कामे वाईट आहेत. तुम्ही सणाला वर जा, मी या सणाला आत्ताच वर जात नाही, कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही. असे त्याने सांगून तो गालिल प्रांतात राहिला. पण त्याच्या भाऊ सणाला वर गेल्यावर तो सुद्धा उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला. तेव्हा यहुदी त्या सणास शोधीस होते आणि म्हणत होते, तो आहे तरी कोठे? आणि लोकांतरी त्याच्याविषयी पुष्कळ कुजबूज सुरू झाली. कोणी म्हणत होते तो चांगला आहे, दुसरे कोणी म्हणत होते नाही तो लोकांस फसवतो. तरी यहुदी यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे. मग सण अर्धा आटोपल्यावर येशूवर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला. तेव्हा यहुदी आश्चर्य करून म्हणू लागले, शिकल्या वाचून याला विद्या कशी आली? त्यावरून येशू त्यांना उत्तर देऊन म्हटले, माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठविले त्याचे आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगेल त्यालाही शिकवण देवापासून आहे. किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल. जो आपल्या मनाचे बोलतो तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनिती नाही. मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही, तुम्ही मला ठार मारायला का पाहता? लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, तुला भूत लागले आहे, तुला ठार मारायला कोण पाहतो? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. मोशेने तुम्हास सुंता लावून दिली, तरी ती मोशेपासून नाही पण पूर्वजापासून आहे. आणि तुम्ही शब्दात दिवशी मनुष्याची सुंता करता. मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्दात दिवशी होते तर मी शब्दात दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले, यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा. यावरून येरुश्लेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना? पहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे हे खरोखर अधिकाऱ्यांना कळले आहे काय? तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे, पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला आहे हे कोणालाही कळणार नाही. यावरून येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता, तरीही मी आपण होऊ आलो नाही. ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्यास तुम्ही ओळखत नाही. मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे. यावरून ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकत नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हापेक्षा तो काही अधिक करणार आहे. लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबूज करत आहे हे परुषांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परुषांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेल तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. यामुळे यहुदी आपसात म्हणाले, हा आपल्याला सापडणार नाही, असा हा कोठे जाईल? हा ग्रीक मधील आपल्या पांगलेल्या यहुदी लोकास जाऊन त्यास शिकविल काय? हा जे म्हणतो की तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही, हे म्हणणे काय आहे? मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना तो आत्मा मिळणार होता. त्याच्याविषयी त्याने हे म्हटले तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते. लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, खरोखर हा तो संदेष्ट आहे. कित्येक म्हणाले, हा ख्रिस्त आहे. दुसरे कित्येक म्हणाले, ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय? दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दाविद होता त्या बेतलहेमातून ख्रिस्त येईल असं शास्त्रलेख म्हणत नाही काय? ह्यावरून त्यांच्यामुळे लोकात फूट झाली. त्यांच्यातील कित्येक जण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाही. मग कामदार मुख्य याजकाकडे परिषदेकडे आले तेव्हा ते त्यांना म्हणाले, तुम्ही त्यास का आणले नाही? कामदाराने उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलत नाही. तेव्हा परिषदेने उत्तर दिले, तुम्ही पण फसलात काय? अधिकाऱ्यापैकी किंवा परिषदेपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे. पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्याच्यातला एक असलेला निकदेम त्याला म्हणाला, एखाद्या मनुष्याच्या ऐकण्या अगोदर आणि तो काय करतो याची माहिती घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय? त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही पण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही. मग ते सर्वजण आपापल्या घरी गेले. योहानाचे शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला, नंतर पहाटेच तो पुन्हा परमेश्वराच्या भवनात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. तेव्हा व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रास आम्हास अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्यास दोष लावायला आपण काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहणे करता, ते असे म्हणाले. पण येशू खाली ओनवून आपल्या बोटाने जमिनीवर काही लिहू लागला आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, मुली, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवणार नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मी देखील तुला दोषी ठरवित नाही, जा, यापुढे पाप करू नको. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. यावरून परुषी त्यास म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी स्वतःविषयी साक्ष दिली ती माझी साक्ष खरी आहे, कारण मी कुठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे. पण मी कुठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हास माहीत नाही. तुम्ही देहावासून न्याय करता, मी कोणाचा न्याय करीत नाही. तुम्ही देहानुसार न्याय करता, मी कोणाचा न्याय करीत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय करतो तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तो सुद्धा आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की दोघा मनुष्यांनी साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तो सुद्धा माझ्याविषयी साक्ष देतो. यावरून ते त्यास म्हणाले, तुमचा पिता कोठे आहे? येशूने उत्तर दिले, तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. तो परमेश्वराच्या भावना शिकवित असताही वचने जमादार खाण्यात बोलला, पण कोणीही त्याच्यावर हात टाकले नाही, कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती. पुन्हा तो त्यांना म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. यावर यहुदी म्हणाले, हा आत्महत्या करणार काय? कारण हा म्हणतो की मी जाईन तिथे तुम्हास येता येणार नाही. तो त्यांना म्हणाला, तुम्ही खालच्या आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या पापात मराल, कारण मी तो आहे. असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपापल्या पापात मराल. ह्यावरून ते त्यास म्हणाले, तू कोण आहेस? येशू त्यांना म्हणाला, पहिल्यापासून तुम्हा जे सांगत आलो तेच नाही का? मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलावायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे, पण ज्याने मला पाठविले तो खरा आहे. ज्या गोष्टी मी त्यांच्याकडून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो. तो त्यांच्याशी पित्याविषयी बोलत होता हे त्यांना कळले नाही. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही जेव्हा मनुष्याचा पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला हे कळेल की तो मी आहे, आणि मी स्वतः काही करत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण मी नेहमी त्यास आवडणाऱ्या गोष्टी करतो. येशू हे बोलत असता पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात, तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करीन. त्याने त्यास उत्तर दिले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत आणि कधीही कोणाचे दास झालो नाही. तुम्ही आम्हास कसे म्हणता की तुम्ही स्वतंत्र केले जाल? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास सर्व काळ राहत नाही, पुत्र सर्व काळ घरात राहत. म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल. मी जाणतो की तुम्ही अब्रामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता. त्याने त्यास उत्तर दिले, अब्राम आमचा पिता आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य कराल. त्यांनी त्यास उत्तर दिले, अब्राम आमचा पिता आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य कराल. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास, म्हणजे मला, तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्रामाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याच्या कृत्य करता. ते त्यास म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही, आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो. मी स्वतः होऊन आलो नाही तर त्याने मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजत नाही? याचे कारण हेच की तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनाप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्यघात करणारा होता आणि तो सत्यात टिकत नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. पण मी तुम्हाला खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो, तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. यहुद्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हास भूत लागले आहे. हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही? येशूने त्यांना उत्तर दिले, मला भूत लागले नाही, तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता. मी स्वतःचे गौरव करू पाहत नाही, ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच. मी तुम्हास खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. यहुदी लोक त्यास म्हणाले, आता आम्हास कळले की तुम्हास भूत लागले आहे. अब्राम मरण पावला आणि संदेष्टही मरण पावले, आणि तुम्ही म्हणता की कोणी माझे वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही. आमचा पिता अब्राम मरण पावला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? आणि संदेष्टही मरण पावले, तुम्ही स्वतःला काय समजता? येशूने उत्तर दिले, मी स्वतःचे गौरव केले तर माझे गौरव काहीच नाही. माझे गौरव करणारा माझा स्वर्गीय पिता आहे, तो आमचा देव आहे. असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता, तरी तुम्ही त्यास ओळखले नाही. मी त्यास ओळखतो आणि मी त्यास ओळखत नाही असे जर मी म्हणेल तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण मी त्यास ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो. माझा दिवस बघायला तुमचा पिता अब्राम उल्लसित झाला. तो त्याने पाहिला व त्यास आनंद झाला. यहुदी त्यास म्हणाले, तुम्हास अजून 50 वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्रामाला पाहिले आहे काय? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खरे खरे सांगतो, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. यावरून त्यांनी त्यास मारायला दगड उचलले, पण येशू परमेश्वराच्या भवनातून गुप्तपणे निघून गेला. योहानाचे शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. तो तिकडून पुढे जात असता एक जन्मापासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यात विचारले, रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई वडिलांच्या? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा याच्या आई वडिलांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो जमिनीवर थुकला व थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्यास म्हटले, जा शिलोहाच्या तळ्यात धू. याचा अर्थ पाठवलेला. म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला. म्हणून त्याच्या शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना. कोणी म्हणाले हा तो आहे, दुसरे म्हणाले नाही हा त्याच्यासारखा आहे, पण तो म्हणाला मीच तो आहे. म्हणून ते त्यास म्हणाले मग तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले येशू नावाच्या मनुष्याने शिकल करून माझ्या डोळ्यास लावला आणि तो मला म्हणाला शुलोहोवर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दिसू लागले. तेव्हा त्यांनी म्हटले तो कोठे आहे? तो म्हणाला मला माहीत नाही. तो जो पूर्वी आंधळा होता त्यास त्यांनी पुरुषांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिक्कल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बत होता. म्हणून पुरुषांनीही त्यास पुन्हा विचारले तुला कसे दिसू लागले? आणि तो त्यांना म्हणाला त्याने माझ्या डोळ्यास चिक्कल लावला, तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. तेव्हा पुरुषांतील कित्येक म्हणाले हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बत पाळीत नाही. पण दुसरे म्हणाले जो मनुष्य पापी आहे तो असली चिन्हे कशी करू शकतो? म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले त्याने जर तुझे डोळे उघडले तर तू त्याच्याविषयी काय म्हणतोस? तो म्हणाला तो एक संदेष्टा आहे. म्हणून यहुदी अधिकाऱ्यांनी ज्याला दृष्टी आली होती त्याच्याविषयी त्याच्या आई वडिलांना बोलावून विचारपूस करीपर्यंत तो पूर्वी आंधळा असून व आता डोळेच झाला आहे यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्यांना विचारले तुमचा जो मुलगा आंधळा जन्माला म्हणून तुम्ही म्हणता तो हा आहे काय? मग आता त्यास कसे दिसते? त्याच्या आई वडिलांनी उत्तर दिले हा आमचा मुलगा आहे आणि हा आंधळा जन्माला होता हे आम्हास माहीत आहे. तरी आता त्यास कसे दिसू लागले हे आम्हास माहीत नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हास माहीत नाही. त्यास विचारा तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आई वडिलांना यहुदी अधिकाऱ्याने भय होते म्हणून ते असे म्हणाले कारण तो ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्यास सभास्थानात घालावे असे यहुद्यांच्या आधीच एकमत झाले होते. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी म्हटले तो वयात आलेला आहे त्यास विचारा. तेव्हा जो मनुष्य आंधळा होता त्यास त्यांनी दुसऱ्यांदा बोलावले आणि ते त्यास म्हणाले देवाचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो. यावर त्याने उत्तर दिले तो पापी आहे किंवा नाही हे मी जाणत नाही. मी एक गोष्ट जाणतो, मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते. म्हणून ते त्यास म्हणाले त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले? त्याने त्यांना उत्तर दिले मी तुम्हास आताच सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, ते पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता काय? तेव्हा त्यांनी त्याची निंदा करून आणि ते त्यास म्हणाले तू त्यांचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहोत. देव मोशेबरोबर बोलला हे आम्हास माहीत आहे, हा कोटला आहे हे आम्हास माहीत नाही. त्या मनुष्याने त्यांना उत्तर दिले हेच तर मोठे आश्चर्य आहे की हा कोटला आहे हे तुम्हास माहीत नाही आणि तरीही त्याने माझे डोळे उघडले. आपल्याला हे माहीत आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्यांचे तो ऐकतो. आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाला ऐकण्यात आले नव्हते. हा जर देवापासून नसता तर याला काही करता आले नसते. त्याने त्यास म्हटले तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि तू आम्हा शिकवतोस काय? आणि त्याने त्यास बाहेर घालवले आणि त्यास तो सापडल्यावर तो त्यास म्हणाला तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले साहेब मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्यास म्हटले तू त्यास पाहिले आहे आणि तुझ्या बरोबर आता बोलत आहे तोच तो आहे. तो म्हणाला प्रभूजी मी विश्वास ठेवतो आणि त्याने त्यास नमन केले. तेव्हा येशू म्हणाला मी न्याय निवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. तेव्हा पुरुषातील जे त्याच्या बरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या आणि ते त्यास म्हणाले आम्ही पण आंधळे आहोत काय? येशू त्यांना म्हणाला तुम्ही आंधळे असता तर तुम्हास पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की आम्हास आता दिसते म्हणून तुमचे पाप तसेच राहते.